5 Red FM वर 10:41 minutes morning number 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत and morning number 1 मध्ये आपण एकूणच वनांबद्दल बोलतो आहोत, झाडांबद्दल बोलतो आहोत. आपलं शहर पूर्वी प्रचंड हिरवळ होती, शहराचा संपूर्ण जो भाग आहे आजूबाजूचा असं वर्तुळ जर आपण कन्सिडर केलं तर छानपैकी झाडं आपल्याला पाहायला मिळत होती. आणि ह्या सगळ्या छान छान झाडांमुळे नाशिक हे पूर्वी एक थंड हवेचं ठिकाण होतं. आता नाशिक हे थंड हवेचं ठिकाण नाही राहिलेलं आहे, कारण एक महत्त्वपूर्ण रोल त्यामध्ये निभावला आहे, तो म्हणजे शहरीकरणानं. डेफिनेटली शहरीकरणाची गरज असते, डेफिनेटली शहरीकरणासाठी तुम्हाला थोडंसं वनाला चटका देणं ही गोष्ट करावी लागते. पण खूप मोठ्या प्रमाणात झाडं तोडली गेली, खूप मोठ्या प्रमाणात निसर्गाचा ऱ्हास झाला. आणि ही गोष्ट फक्त आपल्या शहरातच घडली अशातला भाग नाही, तर ही गोष्ट जागतिक पातळीवर घडलेली आहे. त्यामुळेच तर आजकाल ग्लोबल वॉर्मिंग असले मुद्दे वरती डोकं काढायला लागलेले आहेत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये या सगळ्या गोष्टींना एक महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे प्रत्येक माणसानं स्वतः काही झाडं लावणं आणि ती झाडं वाढवणं. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर थोडा वेळापूर्वी आशिष तर फोन आला होता. आशिष म्हणतोय की येस, मी तयार आहे, 5 ते मी 15 झाडं आमच्या आजूबाजूच्या एरियात लावून वाढवायला तयार आहे, सोबतच इतरांना सुद्धा सांगायला तयार आहे. अशी काही मंडळी आहेत जी स्वतः पुढे येऊन स्वयंप्रेरणेनं या सगळ्या गोष्टी करतायत. नाशिक तुम्ही सुद्धा त्यांच्यात आहात का? 6601935 वर कॉल करून सांगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.